या घटनांना लगेच थोडीच वार नंतर प्रभू येशू पेत्रस योहान आणि याकूब यासलेलीने चेलासकडे गयात. शैतानी आत्मातून त्रासलेला एक युवक ले लोकेसना गर्दीनी घेरी लिद होत.
गुरुजी गुरुजी मी तुला दया करीस सांगत मला पोऱ्याकडे देख. दया कर त्याला मदत कर कारण ते मना एकुलता एक पोरगसे. तो अशुद्ध आत्मा काढा मी तुला चेलासाला विनंती करी पण त्यासना मारी काय बन नाही.
अहो विश्वासहीन आणि कुटील पिढीना लोके सहन मी कोटवर तुम्ही संग राहू आणि तुम्हा सुसू तू तुना पोऱ्याला आठेल.
नंतर त्या भूतने पोरगाले जमिनीवर आपटी दिली. येशूने त्या भूतल्या आज्ञा करी यांना अंगमाती निघी जा. त्याच क्षणले तो पोरगा बरा होईना.
हाव तो चमत्कार से
जवळ येशू आणि त्यांना शिष्य खेडामा पायी पायी फिरत होतात तवं एक माणूस वना व प्रभूले सांगू लागना.
मी तुम्हाला जवळ येस गुरुजी पण पहिले मना घरवाला असले निरोप दि येस.
जो कोणी नांगराले सुरुवात करसनी मांगल्या गोष्टीसनीकडे देखस असा कोणी बी देवना राजनिवासता उपयोगी नाही. जो मनामांगे येवानी इच्छा करस तर त्यांनी स्वतःला नाकाराव आणि आपला क्रूस खाम उचली लेवानी मनी मांगे येव. कारण जो कोणी त्यांना जीव वाचाडनी इच्छा करस तो त्याले गमाडी पण जो कोणी मनी वाचता आपला जीव गमाडी तो त्याले वाचाडी. कारण माणूसनी बठ्ठ जग मिळावं आणि स्वतःले गमाड तर त्याले काय लाभ. जर कोणी मना बारामा आणि मना वचनसना बारामा लाज धरस तर त्यांना बारामा माणूसना पोऱ्याजवळ त्यांना स्वतःना आणि त्यांना बापना आणि पवित्र देवदूतसना गौरवमा येई तवय धरी.
एक वखत गर्दीमा बसेल